सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत। लॉकडाऊन मध्ये दुकानं 5 वाजेपर्यंत आपल्याला उघडी पाहायला मिळत होती, पण या गोष्टीमुळे त्या पर्टिक्युलर वेळातच खूप जास्त लोकांची गर्दी होते असं नागरिकांचं आणि विक्रेत्यांचं सुद्धा म्हणणं होतं। आणि आता आर्थिक गोष्टी पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे, म्हणून सम आणि विषम पद्धतीचा अवलंब करून अगदी पूर्वीसारखी जेव्हा कोविड-19 नव्हता तेव्हा जशी दुकानं उघडी असायची दिवस भरा करता तशा स्वरूपात ती उघडी असणार आहेत। पण सम आणि विषम पद्धत म्हणजे नेमकी काय, कशा पद्धतीनं त्याचा अवलंब केला जाणार आहे, एनएमसी कमिशनर श्री राधाकृष्ण गमे सर सांगतायत।
आपल्याकडे प्रत्येक रस्त्याचं पोलिसांची जी वाहतूक शाखा आहे त्यांनी P1 P2 असं वर्गीकरण केलेलं आहे।
बरोबर,
कोणत्या दिवशी ऑड आणि कोणत्या दिवशी इवन बाजूला वाहनं उभी करता येतील त्या पद्धतीचं नियोजन आहे। तीच पद्धती यात चालू ठेवलेली आहे। आणि त्या ठिकाणी असा एखादा रस्ता जर नसेल त्याचं वर्गीकरण केलेलं तर स्थानिक कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी तसे तिथे बोर्ड लावलेले आहेत आणि प्रत्येक दुकानदाराला याची माहिती दिलेली आहे, त्यांच्या संघटना माहिती दिलेली आहे आणि P1 P2 ज्या लिस्ट आहे रस्त्यांच्या त्या सर्व संघटनांना आपण दिलेल्या आहेत आणि तसे बोर्ड पण आता जागेवरती लावलेले आहेत।
डेफिनेटली नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू।